भाषा आपली सर्वांचीच.
लेख 22वा.
संगणकीय साक्षरता. परवा विद्यापीठात गेलो होतो तेव्हा फ्रेंच विभागाचे एक प्राध्यापक मोठ्या काळजीत पडलेले दिसत होते. त्यांना आपला प्रबंध पूर्ण करून तो घाईनं फ्रान्सला पाठवायचा होता. त्यांचा संगणक अभियंता किंवा विक्रेता समोर बसून बऱ्याच प्रकारे खटपट करीत होता. आपला प्रबंध टंकित करण्यात प्राध्यापक महाशयांना अडचण होती ती म्हणजे फ्रेंच भाषेत वापरल्या जाणाऱ्या ढीगभर खुणांची. फ्रेंच भाषेची लिपी रोमनच असली तरी रोमनच्या 26 अक्षरांच्या जोडीनं थोड्या थोडक्या नाही तर आणखी 10 खुणा फ्रेंच लिहिताना लागतात. ग्राब, एग्यू, सिंकोफ्लेक्स आणि त्रेमा ह्या खुणा ए, ई, ओ, यू ह्या अक्षराच्या डोक्यावर दिल्या जातात आणि सेदीय ही खूण सी अक्षराच्या खाली दिली जाते. आणि त्यांच्या संगणकात फक्त इंग्लिशमध्ये वापरली जाणारी 26 अक्षरच येत होती. युरोपात सर्व भाषांसाठी रोमन लिपी वापरली जाते आणि त्या 26 अक्षरांनी सर्व काही लिहिता येतं असा भाबडा, खरं तर मूर्ख समज अनेकांचा असतो. फ्रेंच, जर्मन वगैरे भाषांच्या टंकयंत्रावरचे कळफलक फार पूर्वीपासूनच वेगळे होते. इंग्लिशचा कळफलक आपण इंटरनॅशनल वगैरे समजतो पण ती वस्तुस्थिती नाही. बरं, तेवढ्या अक्षरांच्या आधारानं टंकन करावं तर त्याची प्रत काढल्यावर अक्षरशः प्रत्येक ओळीतल्या 10-10 अक्षरांवर अक्षरांखाली अत्यंत बारकाईनं डोळेफोड करून फ्रेंचमधल्या विविध खुणा काळजीपूर्वक देण्याचा प्रचंड उद्योग करावा लागणार. बराच वेळ त्यांची चाललेली खटपट बघून मी शेवटी विचारलं तेव्हा प्राध्यापकांनी खुलासा केला. त्यांची अडचण लक्षात येताच मी संगणकाच्या नियंत्रण कक्षात प्रवेश केला, कंट्रोल पॅनेल, आणि त्यातल्या कीबोर्ड भागात गेलो. तिथे भाषेचा पर्याय होता. युरोप अमेरिकेतल्या बहुतेक भाषांचा पर्याय तिथे उपलब्ध होता. त्यातल्या फ्रेंच भाषेपुढे टाळी दिली म्हणजे क्लिक केलं. जुन्या काळी राजे महाराजे टाळी वाजवून आपल्या नोकरा चाकरांना आज्ञा देत असत, त्याप्रमाणेच आपण आपल्या संगणक राक्षसाला आज्ञा द्यायची. तेव्हा संगणकानं फ्रेंच भाषिक देशात उपलब्ध असलेल्या विविध कळफलकांची यादी माझ्यासमोर टाकली. मी त्यातल्या प्रमाण फ्रेंच कळफलकावर टाळी दिली नि कायम हाच डिफॉल्ट अशी त्याला आज्ञा दिली नि अक्षरशः एका सेकंदात संगणकावर फ्रेंच कळफलक अवतरला. संगणक कार्यालयात येऊनही गेले कित्येक महिने प्राध्यापक महाशयांचं काम अडून राहिलेलं होतं ते आता मार्गी लागलं. विंडो 95 आणि त्यापुढच्या प्रकारातही आणखी एक फार मोठी सोय मायक्रोसॉफ्टवाल्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ती म्हणजे फ्रेंच, जर्मन वगैरे कळफलकाच्या जोडीनं इंग्लिशचा कळफलक असण्याची. कारण आपल्याकडे त्याची आवश्यकताही खूप असते. कारण उदाहरणार्थ आपल्या संगणकावर फ्रेंच भाषेचा कळफलक आणला तर त्यावर इंग्लिश टंकन करणं खूपच अवघड जाईल. कारण फ्रेंच भाषेचा कळफलक खूपच वेगळा आहे. इंग्लिशमध्ये जिथे अर्धविराम आहे तिथे फ्रेंचचा एम असतो नि जर्मनचा ओ उमलाउट असतो. जर्मन कळफलकावर वायच्या जागी झेड असतो तर इंग्लिश झेडच्या जागी फ्रेंच कळफलकावर डब्ल्यू असतो. तेव्हा प्रत्येक वेळी नियंत्रण कक्षात जाऊन कळफलक बदलणं त्रासदायक वाटतं. लोकांची ही अडचण लक्षात घेऊन विंडो 95 एक महत्त्वाची सोय झाली ती ही की कायम डिफॉल्ट म्हणून फ्रेंच, जर्मन वगैरे कळफलक ठेवला की संगणक सुरू केल्यावर नेहमी तोच येतो. पण आपल्याला इंग्लिशचा कळफलक हवा असेल तर ऑल्ट आणि शिफ्ट ह्या दोन कळा एकदम दाबायच्या की कळफलक जादू केल्याप्रमाणे बदलतो आणि इंग्लिशचा येतो. पुन्हा फ्रेंचचा हवा असेल तर पुन्हा ऑल्ट आणि शिफ्ट एकदम दाबा की पुन्हा फ्रेंच. आता हा कळफलक बदलला की नाही हे सुद्धा टंकन न करता कळू शकतं. संगणकाच्या पडद्यावर उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात घड्याळाच्या शेजारी ते दाखवलं जातं. इंग्लिश कळफलक असेल तर EN, फ्रेंच कळफलक असेल तर FR किंवा जर्मन कळफलक असेल तर DE, कारण जर्मन भाषेत जर्मनला डॉइच म्हणतात. आहे ना एकदम सोपं काम. काल परवापर्यंत आपल्याकडे परिस्थिती अशी होती की लिहिणं म्हणजे हातानं लिहिणं, टंकयंत्रावर लिहिणं म्हणजे चैनच होती, कारण ती यंत्र सामान्यांकडे नव्हतीच, अगदी उच्च मध्यम वर्गीयांकडेही नव्हती. क्वचित कोणी परदेशात जाऊन आलेला असेल नि खूप हौशी असेल तरच एखाद वेळेस त्यानं छोटंसं पोर्टेबल टंकयंत्र बरोबर आणलं असायचं नि मग त्या महागड्या इम्पोर्टेड यंत्राची इतकी काळजी घेतली जायची की ते यंत्र कुलूप बंद राहायचं. गेल्या 4-5 वर्षात मात्र परिस्थिती फार बदलली आहे, नव्हे क्रांती झाली आहे. घरोघरी संगणक येऊ लागले आहेत. संगणक ही काही आता केवळ कार्यालयांची आणि श्रीमंतांची मक्तेदारी राहिलेली नाही. संगणक घरोघरी येऊ लागले हे खरं असलं तरी जनता साक्षर झाली असं मात्र दुर्दैवानं दिसत नाही. ज्यांच्या घरी अनेक वर्षांपासून टंकयंत्र आहेत आणि आता संगणक आला आहे अशांनाही यंत्रांच्या सहाय्यानं झरझर लिहिता येत नाही. बहुसंख्य व्यक्ती जेमतेम दोन बोटांचा उपयोग करून लेखनाचं काम टुकूटुकू करत असतात. या बाबतीत आजपर्यंत जे अनेक प्रयोग झालेले आहेत त्यांचा निष्कर्ष असा आहे की दोन बोटांनी टंकन केल्यास जास्तीत जास्त गती 20 किंवा 22 असते, तर 9-10 बोटांचा वापर करून पद्धतशीर लेखन केल्यास किमान गती दर मिनिटाला 25 शब्द इतकी असते. थोडासा पद्धतशीर सराव केला तर मराठी हिंदीतही दर मिनिटाला 60-70 शब्द लिहिण्याइतकी गती येऊ शकते. इतका फरक असूनही लोक आपल्याच सगळ्या बोटांचा वापर करायला का तयार होत नाहीत हे कळत नाही. संगणकांनी आपल्याला आणखी एक मोठी सोय करून दिलेली आहे, ती म्हणजे आपल्या संगणकावर एकाच वेळी अनेक लिप्यांमध्ये लिहिण्याची सोय. मात्र ह्यासाठी आपल्याकडे त्या त्या लिपीचा कार्यक्रम असण्याची आवश्यकता असते. पूर्वी एखादा परिच्छेदच काय, पण दुसऱ्या लिपीतला एखादा शब्द घालायचा झाला तरी तो कागद बहुतेक वेळी कार्बन सकट उचलून दुसऱ्या टंकयंत्रावर घालायचा, तो नीट बसवायचा वगैरे सोपस्कार करावे लागत. त्यात वेळ तर जायचाच, पण कागद बसवण्याचं तंत्र नीट जमलं नाही तर एवढे सव्यापसव्य करूनही प्रत्यक्षात तो मजकूर दिसायला फार वाईट वेडावाकडा दिसत असे. पण ह्या सर्व अडचणी आता संगणकामुळे दूर झालेल्या आहेत. सोयी खूप झाल्या आहेत, साधनं स्वस्तही आहेत, अनेकांनी ती घरात आणूनही ठेवली आहेत. आता एकच गोष्ट राहिली आहे, त्या साधनांचा कल्पकतेनं आणि कौशल्यानं उपयोग करणं. ते शेवटी आपल्याच हातात आहे.